पैशाची देवळे म्हणजे पैशाची तिजोरी आहे. कारण आज या ठिकाणी जो कार्यक्रम साजरा होत आहे तो कार्यक्रम म्हणजे धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करत आहोत. आणि त्या दिनाला अनुसरूनच मी हे गाणे सादर करत आहे. कारण 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाच्या ओटीत टाकलं, पण तरी सुद्धा एवढा महान धम्म देऊन आपलं जीवन सोन्यासारखं केलं, पण तरी सुद्धा आपल्या समाजातील काही लोक आहेत की जे बाबासाहेबांना बेईमान झाले आणि इकडे तिकडे घुसू लागले, अशा लोकांसाठी हे गाणं आहे. अरे देवाची देवळे म्हणजे पैशाची तिजोरी आहे, देवाची देवळे म्हणजे पैशाची तिजोरी आहे, आणि देव म्हणजे निव्वळ पोट भरण्याची तिजोरी आहे. अरे निर्मिल्याच्यांनी जाती उपजाती थे शेंडी भर्यांची ही सारी हरामखोरी आहे. कारण तुमच्या दगडाचे देव समईच्या प्रकाशात बसले आहेत मंदिरात, तुमच्या दगडाचे देव समईच्या प्रकाशात बसले आहेत मंदिरात. आमचे हजारो पिढ्या गडप झाल्या अज्ञानाच्या अंधारात, म्हणूनच भीमाने जन्म घेतला भीमाईच्या उदरात, आणि कोटी कोटी जिवळ्यांना जीवन मिळाले फक्त बुद्धाच्या विहारात, फक्त बुद्धाच्या विहारात. आणि म्हणून अरे पुण्या देवाला बदलवला, पंजोबा मानायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना माना, आजोबा मानायचा असेल तर महात्मा ज्योतिबा फुलेंना माना, भाऊ मानायचा असेल तर अण्णा भाऊ साठेंना माना, आणि बाप मात्र बाबासाहेबाशिवाय दुसरं कोणी होऊ शकत नाही. कारण आमच्या आईबापण फक्त आम्हाला पैदा केलं, आमच्या आईबापाने फक्त आम्हाला जन्म दिला, आमच्या आईबापाने फक्त आम्हाला घडवलं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जिंदगीला सोन्याने मडवलं, सोन्याने. आणि म्हणून हे गाणं माझे वस्तात आदरणीय मिलिंददादा शिंदे यांचं आहे, त्यांचं सारखं गाऊ शकणार नाही, पण मी प्रयत्न करतोय. अरे पुण्या देवाला बदलवला, बाप खरा तो आदरणीय माझे मोठे बंधू उद्योजक यशवंत भाऊ कांबळे, गाणं पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांनी या गीतासाठी 500 रुपये दिलेले आहेत. अरे वाद वा तुम्ही तर देत की नाही, तुम्ही देवालाही बदलवला बाप खरा तो बाजूला ठेवला आणि बारा बापाचा अंगार लावला
भारतीय
बौद्ध महासभा यांच्या वतीने या ठिकाणी 100 रुपयाचे भेट आले कारण खाऊन बापाचं लय भलं मोठं फुटल्या नकार बनी हे पोटे रे तुपात बाजी बोटे रे दुधा तुपात बाजी बोटे रे अरे दुधा तुपात बाजी बोटे रे मंगाल जेवाया सोन्याचं ताट रे गळ्या वर्षाच्या पाठी शिरावला जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता या शेर करो सराहने लक्ष्य रहे दादा जातिवादियों को जग में सम्मान नहीं मिलता क्यों नहीं मिलता क्योंकि जातिवादियों ने भिन्न का विद्वान नहीं मिलता इसलिए नहीं मिलता जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता क्योंकि जातिवादियों में भिन्न जैसा विद्वान नहीं मिलता अरे जातिवादी लोग चाहे मंदिर में जितना भी घंटा बजा ले इन्हें सिर्फ घंटा मिलता है कभी भगवान नहीं मिलता कभी भगवान नहीं मिलता या ठिकाणी माझे बंधू आला बाबूराव रोमिओजी कांबळे त्यांना एक माझा शेर फार आवडतो जो स्वतः मी लिहिलेला आहे आणि त्या शेरची त्यांनी फरमान दिलेली आहे त्या निमित्ताने त्यांनी प्रेमाची भेट सुद्धा दिलेली आहे आणि धम्मक्रांती संघटना इंद्रजित भालेराव छोटू भाई पिल्लू यांच्या वतीने सुद्धा 200 रुपये आले कारण हर काळ्या पैशाच्या पाठीशी धावला कारण खरे हो राहुल दादा अगोदर आमच्या तोंडातन साधा मंत्र जरी उच्चारला तरीतले भरवीचे वर्णव्यवस्थेचे लोकांची जीभ काटायचे पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं आमच्या गाण्यावर बामणं सुद्धा नाचतात एवढं सगळं दिलं बाबासाहेबांनी कुणाकडे जाण्याची गरज नाही घरदार माळी गाडी साडी सगळं दिलं बाबासाहेबांनी तिथं जा तिथं आरक्षण दिलं बाबासाहेबांनी सबकुछ कशाचीच कमी नाही. आणि माझ्याबद्दल जर सांगायचं झालं, माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर दादा, अरे भीमजीने मुझे दमदार बना डाला है. माझ्याबद्दल सांगतो बरं का, भीमजीने मुझे दमदार बना डाला है, नए युग का मुझे सरदार बना डाला है, कभी ना खत्म होगी मेरी दौलत, ऐसा मालदार बना डाला है. अरे मेरे भिमजी के एहसान तो देखो यारो, एक छोटे से भंडार को बिना इलेक्शन लड़े ही पूरे महाराष्ट्र का आमदार बना डाला है, पूरे महाराष्ट्र का आमदार बना डाला है. गाणं थांबवतो आणि लगेच आज फेमस गाणं या ठिकाणी फेरवतात. माझे आदर्श पुण्याचा राहतो, खरं म्हणजे या कव्वालीचा बादशाह होतो. आम्ही गातोय त्यांच्याबरोबर, त्यांच्या समोर ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यांना बघून बघूनच आम्ही कव्वाली गायला लागलो. आणि ज्या गाण्यामुळं दत्ता सूर्यवंशी टेम्पोवाले, ज्या गाण्यामुळं माझं फार नाव झालं, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे, बाबासाहेबांच्या पुण्याईने, माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने तेच गाणं मी आता सादर करत आहे. तिचे गाणं माझे मोठे बंधू साजनजी बेंद्रे यांच्या लेखणीमधनं उतरलेलं आहे आणि माझ्या आवाजामध्ये ते रेकॉर्डिंग झालं. तेच गाणं आता तुमच्या समोर सादर करतो. आज आपल्या प्रेमाचं करीन मी संरक्षण, तुझ्या परिवाराला देणार नाही मी कसलं टेन्शन. आपल्या प्रेमाचं करीन मी संरक्षण, तुझ्या परिवाराला देणार नाही मी कसलं टेन्शन, मग जर का दिली असेल तुला तुझ्या घरच्यांनी परमिशन, तर चल मग खेळू आपण दोघ आपल्या प्रेमाचं इलेक्शन, हे मला भरलं तुझं बाजडे कारण तुझ्या दिलाची विदार भावना कर्ज भराया मिळावी की ते एक हप्त मी काय घातणार हे मला भरलं तुझे बारक मी तुझा उमेद भारक तू माझ्याकडे मला अमदाज झालं सारखं बघताय लक्ष्मी भालेराव निर्मला भालेराव गंधारबाई पनसोडे यांच्या वतीनं पुन्हा एकदा 200 रुपये आलेलं कारण त्यांचं बी म्हणणं आहे अगं तुझ्या माग माग किती भोळे त्यात तुझ्या माग माग किती भोळे त्यात म्हणणे ए गोंडा अगं तुझ्या माग ए तुझ्या माग माग किती भोळे त्यात म्हणणे अग तुझ्या माग माग किती भोळे त्यात म्हणणे पण माझ्या काळ्या रावला आय लव यू सच्चे मगे मित्रासाठी खडपड प्रेमाचा निशाण खडपड जवा बघतीस तू माझ्याकडे जवा बघतीस तू माझ्याकडे जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय आशा शिंदे यांच्या वतीनं 100 रुपये आलेले आहेत आणि त्यांचंही म्हणणं आहे जवळ बघती तू माझ्याकडे हे जवळ बघती तू माझ्याकडे जवळ बघती तू माझ्याकडे कमल आमदार झालं सारखं वाटतंय मला आमदार झालं सारखं विशाल भालेराव विकास भालेराव राजू बनसोडे यांच्या वतीनं पुन्हा एकदा 200 रुपये आदर्श आशीर्वाद शिंदे यांच्या वतीनं पुन्हा एकदा 100 रुपये अजून गायलं तर अजून पैसे हॅलो या ठिकाणी